जगातील सर्व धर्म याच सत्यास व एकतेस महत्व देतात. त्यावरील काही विचार व्यक्त करीत आहोत जे स्वतःआधी इतरांचा विचार करतात ते देवाच्या कृपेस पात्र असतात. बहाई धर्म क्रोधास प्रेमाने व वैटास चांगल्याने जिंका. बौद्ध धर्म तुम्ही स्वतार करता तसेच प्रेम सर्वांवर करा. ख्रिश्चन धर्म सृष्टीतील सर्व जीवांशी मी निपक्षपाती आहे. मला मित्र तसेच शत्रू कोणीही नाही. हिंदू धर्म स्वतःसाठी जे इच्छिता ते दुसऱ्यासही मिळावे हा भाव जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुमच्यापैकी कोणासही श्रद्धाळू म्हणता येणार नाही. इस्लाम धर्म सुखात तसेच त्रासात आनंदात तसेच दुःखात तुम्ही स्वतःचा जसा विचार करता तसाच इतर जीवांचा विचार करा. जैन धर्म ज्या वागण्यामुळे तुम्ही दुखावले जाता तसे इतरांशी वागू नका. यहुदी धर्म मी कोणाचाही शत्रू नाही व कोणीही मला अनोळखी नाही. खरोखर मी सर्वांचा मित्र आहे. सिख धर्म शेजाऱ्यास झालेला लाभ म्हणजे तुमचा लाभ माना. शेजाऱ्यांची झालेली हानी म्हणजे तुमची हानी जाणा. ताओ धर्म स्वतःस ज्याने दुःख होते त्याने दुसरेही दुःखी होतात हा जाणणारा स्वभाव खूप चांगला असतो. पारशी